ఓం సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. आज 22 मे माझा वाढदिवस आणि त्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये माझं मनोगत मी व्यक्त करतो आहे. केदारने आता सांगितलं तसं आमच्या घरामध्ये वाढदिवस साजरा न होणं हीच आमच्या घरात खरी प्रथा होती. माझा आणि माझ्या चुलत बहिणीचा एका दिवशी वाढदिवस येतो तिथीनी. तारखेनी केदारचा आणि माझा नंतर एका तारखेला असा यायला लागला. म्हणजे फार पूर्वीपासून ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान. आम्ही मे महिन्यात एकत्र असताना तिचा आणि माझा तिथीनी वाढदिवस चुकणं हे तिला आणि मला कधीच नवीन नव्हतं. आणि तारखेनी चुकणं हेही याचाही आम्हाला कधी आश्चर्य वाटलं नाही. आणि कधी त्या दिवशी जर लक्षात आलं तर पटकन अमरस काढला की वाढदिवस झाला असं होतं. आणि केदार सांगतो तसं बऱ्याच वेळेला एखाद दोन दिवसांनंतर मग आमच्या आई दादांच्याही लक्षात यायचं की वाढदिवस होऊन गेला. पण स्वामीजींकडे आल्यावर स्वामीजी या दिवसाला विशेष महत्व न देता सावध करू लागले. जेव्हा स्वामीजी या वाढदिवसाला खुंट दिवस म्हणायचे, हा कसला वाढदिवस, हा खुंट दिवस आहे आणि ते खुंट दिवस देखील हा खुंट दिवस आहे असा उच्चार करून म्हणायचे. म्हणजे आयुष्य कमी झालं असं सांगणारा हा दिवस आहे असं ते म्हणत असत. आणि एका विशिष्ट वयाच्या पुढं आयुष्य कमीच होत जातं. आमच्या राधारामाच्या बाबतीत आयुष्य बरंच पुढं शिल्लक असतं. पण नंतर नंतर वाढदिवस साजरा करायचा म्हणजे आपले कमी कमी दिवस राहिले याची आठवण करण्याचाच खरा आजचा दिवस म्हणायला पाहिजे असं स्वामीजी सांगायचे. यावर्षी माझा वाढदिवस साजरा परवाच्या सोमवारपासून व्हायला सुरुवात झाली. अमेरिकेतलं आपलं जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये माझा वाढदिवस साजरा झाला आणि त्याच्यामध्ये इथून मी आणि अमेरिकेत सध्या आहेत सुनील दादा, तिथून सुनील दादा असे आम्ही सहभागी झालो. कॉन्फरन्स कॉल होता झूमवर, आम्ही सगळे तो वाढदिवस साजरा केला. हा अनपेक्षितपणे ठरलेला, तसा अचानकपणे ठरलेला, त्या तारखेला होणारा असा वाढदिवस. आणि 26 तारखेला परत एक बालगंधर्व रंगमंदिरात वाढदिवस साजरा होईल. मागच्या वर्षी आपण या 61 पूर्ती म्हणून या दरम्यान 3 दिवसांचा महोत्सवच साजरा केला. त्यामुळं आता आमच्या घरात वाढदिवस साजरा होत नाही आणि आम्ही वाढदिवस करणारे नाहीत असं इतकं म्हणण्याची मला सोय देखील उरलेली नाही असं मला वाटतं. पण त्याच्यामध्ये अलिप्त भावानी सहभागी होण्याचा अभ्यास मात्र करता येतो असं मला वाटतं. आजचा हा वाढदिवस आहे हा विलासने सांगितलं की त्यांनी सुचवला त्याच्या प्रेमाखातर मी हो म्हणालो. मी मिलिंदादांशी बोलून मग निश्चित हो असं सांगितलं. 1900 माझ्या कल्पनेप्रमाणे 1981 सालापासून किंवा 80 सालापासून विलास केंद्रामध्ये यायला लागला. किती असेल, 80 सालापासून. 80 सालापासून विलासची आणि माझी मैत्री आहे. विलासची जी सेवा इथं रुजू झाली ती सेवा वृत्तीनी आणि दास्य वृत्तीनी अशी घडलेली आहे. 1985 साली जेव्हा स्वामीजींनी माया अपार्टमेंट ध्यान मंदिर केलं तेव्हा त्यांनी एक वही फिरवली की कोण किती याच्यासाठी देणगी देईल त्याचा अंदाज यावा म्हणून. विलासपाशी ती वही गेल्यानंतर स्वामीजी आपणहूनच म्हणाले, विलास तू देणगी द्यायची नाहीस, तू इथं सेवा करायचीस असं म्हणाले. आणि माया अपार्टमेंटच्या किल्ल्या आणि अध्यात्म मंगलधामच्या किल्ल्या अध्यात्म मंगलधाम झाल्यावर त्यांनी विलासकडे सोपवल्या. आणि तेव्हापासून केंद्र नियमित उघडणं, झाडलोट करणं, केंद्राची सगळी पूर्वतयारी करणं, पाणी भरणं, आपल्या सगळ्यांच्या श्रवणाची सोय करणं हे विलासदादा करताहेत. देवाचे वैभव सांभाळावे आणि नीच दास्यत्वही करावे असं समर्थ म्हणतात, तसं विलास तू केलेलं आहेस. केंद्राचे प्रत्येक उत्सव त्याचं नियोजन आधी आम्ही करायचो, नंतर विलासकडं सोपवलं आणि कित्येक काळ विलास सांगेल तसं आपण सगळे करत होतो. आता बऱ्याच समित्या झाल्या. केंद्राचे उत्सव, गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम, अनेक आनंद यात्रा. 96 साली स्वामीजींनी देह ठेवला पण विलासच्या सेवावृत्तीमध्ये यत्किंचितही फरक पडला नाही. आज तागायत तेच व्रत विलास सांभाळतो आहे. जे जे काही पाहिजे ते तत्काळची दिजे, अत्यंत आवडीने कीजे सकळ सेवा असं समर्थ म्हणतात, तसं विलासने आतापर्यंत केलं. मी विलासच्या मनाविरुद्ध सहसा वागत नाही. काही जर धोरणामध्येच असेल, विलासनी सुचवलेली जी सूचना आहे ती धोरणामध्ये बसत नसेल. म्हणजे माझं सद्गुरू म्हणून जे कार्य आहे ते किंवा मंडळाचं धोरण त्याच्यामध्ये त्याची सूचना बसत नसेल तर गोष्ट निराळी, पण तसं सहसा होत नाही. कारण इथं मी एक सद्गुरू म्हणून काम करतो आणि मंडळाचंही कुलगुरू म्हणून काम करतो, त्यामुळं त्या तऱ्हेने ते सांभाळून मला राहावं लागतं. तसंच मी मिलिंददादांशीही बोललो, कारण मिलिंददादाही प्रथम स्वामी माधवनाथांबरोबर आणि माझ्याबरोबर नंतर, म्हणजे स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर, स्वामी माधवनाथांशी ते शिष्य म्हणून आणि सख्यवृत्तीने राहिले. विश्वासाने त्यांच्याबरोबर ते जोडले गेलेले होते. आणि माझ्याशी 1979 सालापासून मित्र म्हणून, नंतर त्यांनी मनोमन सद्गुरू म्हणून आणि सख्य भावानी असं माझ्याबरोबर त्यांचं साहचर्य झालं. सगळे आपल्या आपल्या परीनी आपला प्रपंच पुढे नेत असताना स्वामीजींनी मिलिंददादांना असं सांगितलं की तू तुझं घर सोडून बाहेर जायचं नाही, वेळ आली तर मी हात कोणाला मारायची, तू माझ्याजवळ राहा. स्वामीजींच्या शेजारच्याच गल्लीत ते राहत होते. प्रथम स्वामीजींच्याच गल्लीत ते राहायचे. स्वामीजींनी माया अपार्टमेंटची जी सगळी व्यवस्था आहे ती माझ्यानंतर मिलिंद पाहिल असं म्हणाले. आणि स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मिलिंद दादा, पंकज दादा, सुनील दादा आणि काही मंडळी मिळून हे काम पूजेचं आणि तिथल्या निवास व्यवस्थेचं उत्तम रीतीने सांभाळत आहेत. स्वामीजींनी जे उत्तराधिकार दिले मला त्या उत्तराधिकारावर देखील साक्षीदार म्हणून त्यांची सही त्यांनी घेतली. आणि तू माझ्याजवळ राहा असं स्वामीजींनी सांगितलेलं मिलिंददादांनी माझ्याबरोबर देखील पाळलं. आणि माझ्याबरोबर पाळलं आणि मध्ये त्यांना कोणीतरी म्हटलं की समोर होणाऱ्या पसायदांमध्ये सुद्धा तुमचा ब्लॉक आहे का, तर मिलिंददादा म्हणाले की जिथं जिथं स्वामी घर घेतील तिथं त्यांच्या शेजारी मी घेणार हे ठरलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी मला स्वामीजींनी दिलेल्या गुरुकार्यामध्ये आतापर्यंत मदत केलेली आहे हे कार्य चालवण्यासाठी आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील मला मदत केलेली आहे. अगदी पसायदानमधला ब्लॉक घेण्यापर्यंत मी तुम्हाला सांगतो आहे. सांडूनी आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, तसं देवाची म्हणजे सद्गुरूंची आणि सद्गुरूंच्या कार्याची चिंता, जाणतेपणा राखून ते सांभाळतात. देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती, अशा प्रकारचं सख्य त्यांचं स्वामीजींबरोबर होतं हे मला माहीत आहे आणि माझ्याबरोबर देखील आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांचा सहभाग असावा असं विलासनी सांगितलं तेव्हा परत धोरण म्हणून माझ्या विचाराचं ते आडवं झालं. म्हणून मी मिलिंददादांना विचारलं, कारण कुटुंबाची तितकी संकुचित कल्पना माझ्यापाशी नाही. पण आजचा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा अर्थात माझे आशीर्वाद किंवा मनोगत म्हणजे शेवटीच बोलणं माझ्या नशिबी असल्यामुळं झाल्यामुळं असंही मी म्हणेन की असाही एक कार्यक्रम झाला हे चांगलं झालं असं मला नक्की वाटलं. कारण या कार्यक्रमामध्ये माझी आई इथं समोर येऊन बसली, माझ्या सासूबाई येऊन बसल्या, माझी ताई इथं आली, प्राजक्ताची आई इथं आली आहे, माझा मामेभाऊ इथं आला, राजश्री इथं आली आहे म्हणजे मधुराताईंची बहीण, तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. आणि अर्थात माझी मुलं सुना, नातवंड हेही या कार्यक्रमाला, त्यामुळे लौकिक अर्थाने हा कौटुंबिक कार्यक्रम विलासला जसा हवा होता तसा झाला. आणि हि ही मंडळी गुरु संप्रदायाच्या परिवारामध्ये देखील आहेत म्हणून वेगळा कार्यक्रम मला नको वाटत होता आणि मी विलासला म्हणून म्हटलं की हा याच वर्षी फक्त दरवर्षी नको. अर्थात तो कार्यक्रम 26 तारखेला आहेच. लौकिक अर्थाने माझं कुटुंब हे गुरुपरिवारामध्येच आहे आणि असं असणं हे माझं वैयक्तिक भाग्य आहे असं मला वाटतं. नाहीतर पती अनुग्रह घेतो पण पत्नी अनुग्रह घेत नाही असं होतं. मी अनुग्रह घेतल्यानंतर माझ्या आईनी, वडिलांनी, बहिणींनी, मेहुण्यांनी स्वामीजींचा अनुग्रह घेतला, ते साधना करू लागले. माझा विवाह झाल्यानंतर मधुराताईंनी त्यांना जेव्हा अनुग्रह घ्यावा असं वाटलं तेव्हा मी म्हणजे ते त्यांना तसंच स्वामीजींचं श्रवण घडल्यावर हळूहळू करून तशी इच्छा त्यांना आपापच निर्माण झाली. त्यांनी स्वामीजींचा अनुग्रह घेतला. माझी दोन्हीही मुलं त्यांनी माझ्याकडून अनुग्रह घेतला. माझ्या सुनांनी माझ्याकडून अनुग्रह घेतला. आणि मी त्यांच्याबरोबर एका योग्य कौटुंबिक आणि लौकिक जीवनाचा मोठ्या प्रेमानी अनुभवही घेतो आहे. वेगवेगळ्या नात्यामध्ये त्यांनी मला मोठ्या प्रेमाने बांधूनही ठेवलेलं आहे आणि त्या नात्यांचा उचित सन्मान आमच्या घरामध्ये एकमेकांचा असा होतो. गुरु संप्रदायाचा परिवार म्हणून जर म्हटलं तर त्या परिवारामध्ये देखील सद्गुरु कार्याचा एक भाग म्हणून आमचं घर अगदी पूर्वीपासून रत आहे असं मला वाटतं. म्हणजे आमच्या घरी मी प्रवचन करायचो तर आमचे दादा सतरंजा घालायचे. लोक ध्यानाला यायचे तर आमचे दादा सतरंजा घालायचे आणि आसनं मांडून ठेवायचे. मग नंतर कुठे काका यायला लागले. मधुरातही तर जी सेवा करतायत ते आपण सगळे पाहतो आहोत. आमच्या घरी कोणीही आलेला माझा मित्र तेव्हा खाल्ल्याशिवाय गेला असं कधीही झालं नाही. आमच्या आईच्या राज्यात, माझ्या आजीच्या राज्यात आणि लोक यावेत असं नेहमी वाटत होतं. आणि एक प्रकारे मनापासून त्यांनी मला साथ ही सगळ्यांनी दिली. मंदारनी सांगितलं, केदारनीही सांगितलं तसं आमचे दादा ध्येयवादी होते आणि त्यांनी आम्हाला ध्येयनिष्ठ बनवलं, तसंच ध्येयाशी एकनिष्ठ राहायला शिकवलं. ध्येयनिष्ठ असणं आणि ध्येयाशी एकनिष्ठ असणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. कारण व्यक्तीची ध्येय बदलू शकतात पण ध्येयही न बदलता त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहणं असे संस्कार लहानपणापासून आमच्यावर झाले. त्या तऱ्हेने मी आज इथं माझ्या आईचा मुलगा म्हणून बसलेलो आहे, माझ्या ताईचा भाऊ म्हणून बसलेलो आहे, मधुराताईंचा पती म्हणून बसलेलो आहे, मंदार केदारचा पिता म्हणून बसलेलो आहे, प्राजक्ता आरोहीचा सासरा म्हणून बसलेलो आहे आणि राधारामाचा आजोबा म्हणून बसलेलो आहे. आपला प्रपंच परमार्थरूप करावा हे स्वामीजींच्या जीवनावरून यथाशक्य शिकण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येकाची मुमुक्षा किंवा ओढ ही निरनिराळी असते, पण माझी जरा जास्तच होती आमच्या घरामध्ये. मला असं वाटतं की स्वामीजींच्या सुद्धा ती चांगलीच लक्षात आली. मी एक गोष्ट सांभाळली, ते म्हणजे स्वतःचं जीवन आपल्याला जगायचं आहे, म्हणजे त्या जीवनाचा आग्रह कोणालाच करायचा नाही असं अगदी पहिल्यापासून मी ठरवलं. म्हणजे मी मधुराताईंना अनुग्रह तू स्वामीजींचा घे असं कधीही सुचवलं नाही, त्यांनी आपणहून घेतला. आईदादांनीही ताईंनी मेहुण्यांनी देखील आपणहून घेतला. तसं मुलांनी देखील त्यांची तशी योग्य वय झाल्यानंतर आपणहून घेतला. आणि माझ्या मुलांबरोबरच तेव्हा प्राची, अनिकेत, अजूनही रेणुका, ईश्वरी अशी जी तेव्हाचे माझे मित्र होते, त्यांच्या मुलांनी असा एकत्रित अनुग्रह घेतला. मला असं वाटतं की आज आमचं घर एकूण मी जे सांप्रदायिक काम करतो आहे त्या कामामध्ये मला मदत करतं. आणि आता मात्र इथं घर या संकल्पनेमध्ये सगळं गणेशपुरम आहे असं मला वाटतं. कारण मी अनुग्रह देतो तर त्याची तयारी या गणेशपुरम मधली मंडळी सगळी मिळून करतात. युएसएचं केंद्र झालं तर त्याची तयारी गणेशपुरम मधून आणि केंद्राचे इतरही साधक येऊन करतात. घर ही संकल्पना आमच्या घरात व्यापक आहे, झालेली आहे, ते मंदार केदारही म्हणाले. पण तसं झडझडून काम करणं, सेवा करणं हे मधुराताई करतात. माझी मुलंही तसं न सांगता हे करायला लागलेली आहेत असं मला वाटतं. स्वतःची साधना सांभाळायचा ते प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की मुलांनी मला स्वामीजींच्या या कामामध्ये त्यांना समजायलाही लागलं नव्हतं आणि समजू लागायला लागलं तेव्हापासून पाहिलेलं आहे. त्यामुळे माझ्या विचारसरणीचा देखील जवळून परिचय माझ्या मुलांना आहे. मुलं म्हणून त्यांची जी जवळीक माझी आहे त्या जवळीकेचा या कामामध्ये देखील कुठेतरी उपयोग होतो आहे असं मला जाणवतं. त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराला हाताला धरून त्यांनी साधना करावी आणि सेवा करावी असं मला नक्की वाटतं. पण ही अपेक्षा मी कधी बोलून नाही दाखवली. पण तशा प्रकारे ते आपणहून करताहेत त्याचा मला एक आनंद नक्की आहे. मला असं वाटतं की आपले वडील सद्गुरू असणं, तसंच एखाद्या संस्थेमध्ये प्रमुख म्हणून काम करणं आणि त्यांच्या मुलांनी देखील त्या संस्थेमध्ये असणं याची हे तसं दुर्मिळ दृश्य आहे आणि ते पाहण्याची आपल्याला तेवढी सवय नाहीये. आज झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांची मनोगत ऐकत असताना, नाहीतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांची किंवा नातेवाईकांची वर्णी लावावी हे कधीही मी केलेलं नाही, कारण तसं मी कामामध्ये समजतच नाही. पण एक प्रकारे त्यांच्या विचारांची देखील त्या तऱ्हेने मला जी अस्पष्ट ओळख होती ती थोडीशी स्पष्टतेने या कार्यक्रमामुळे झाली असं मला वाटतं, कारण मी त्यांच्याशी अशी चर्चा कधी करत नाही. मी निरीक्षण करत असतो. मधुराताईंचे पत्नी म्हणून माझ्याशी जे प्रेमाचे विश्वासाचे संबंध आहेत त्याच्या बरोबरीने आमच्या नात्याला एक खेळीमेळीचा मैत्र भाव आहे, तो आम्ही सांभाळलेला आहे. आणि कुटुंबामध्ये मधुराताई या एखाद्या वंगणासारखी भूमिका बजावत आहेत असं मला लक्षात येतं. स्वामीजींच्या अनुग्रहित म्हणून त्या त्यांना जमेल तशी साधनाही करतात. आणि मंदारनी सांगितलं का केदारनी सांगितलं तसं की मी साधना करायला पाहिजे, साधना करून मी मुक्त होईन ना. त्यांनी जी स्वामीजी सरलाताईंना जे म्हणायचे की तुम्हाला जी साथ देतेस त्या साथीमुळेच ही सेवा आहे, हीच तुझ्याकडून ईश्वरदत्त असं कार्य आहे तसं मला तिच्याबद्दल वाटतं. आपल्या मर्यादांची जाणीव ठेवणं हे तिचं एक वैशिष्ट्य मला लक्षात आलेलं आहे. म्हणजे एका बाजूनी तसं म्हटलं ना तर लोकांचे पूज्य भाव पेळणं हे अवघड आहे असं मला स्वामीजींनी देह ठेवल्यावर लक्षात आलं. त्याच्यासाठी आचरणाचं सातत्य, विचाराचं सातत्य, खरंखुरं सखोल व्यक्तिमत्व, साधनेनी काहीतरी मिळवलेलं असणं, जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे असं समर्थ म्हणतात, हे माझ्याकडून घडणं गरजेचंच आहे. म्हणजे मी हे न करेन तर तुम्हाला इथे येण्याचीच गरज नाहीये. पण मधुराताईंवर आलेली जबाबदारी अजून अवघड आहे असं मला वाटतं. याचं कारण माझी पत्नी म्हणून त्या गुरुपत्नी म्हणून पूज्य आहेत आणि स्वतःच्या प्रगतीची काळजी करणं आणि स्वतःच्या मर्यादेची जाणीव ठेवणं हेही तिला करायचं आहे. मर्यादेची जाणीव मलाही ठेवायची आहे, पण माझी भूमिका आणि तिची भूमिका याच्यात फरक आहे. आणि अशी जाणीव ठेवून नम्र असणं हे सगळं ती कसं करते याचं मलाही एक प्रकारे कौतुकच आहे असं मला वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात तसं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे जीवा असं तुकाराम महाराज म्हणतात. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासी आली हे खरं आहे समर्थ म्हणतात तसं. पण भगवंताच्या योजनेप्रमाणे आतापर्यंत तरी ते सगळं चांगलं झालेलं आहे असं मला वाटतं. अगदी आमच्या घरात नवीन लग्न होऊन आलेल्या सुना मधुराताईंना जशी माझ्याशी लग्न करताना एक प्रकारची धाकधूक नाही का होती आणि त्याच्यात त्या तो निर्णय घेण्यामध्ये त्या धाकधुकीमुळे माझ्या सासूबाई आलेल्या आहेत म्हणून सांगतो की 5-10 दिवस गेलेले आहेत त्यांचे आणि मग त्यांनी निर्णय घेतला. त तो त्यांचा निर्णय होता. घरातले सगळे लोक अनुकूल नव्हते. तसं माझ्या प्राजक्ताचा देखील निर्णय आहे. अनुकूल प्रतिकूल घरातल्या लोकांबद्दल मी म्हणत नाही, पण हा स्वतःचा निर्णय घेऊन घरात येणं, अशा घरात येणं हे साधं नाहीये. आणि आरोहीचंही तेवढंच कौतुक आहे असं मला वाटतं. मला असं वाटतंय आता तर जास्तच वाटतं की मला स्वामीजींनी अंतर्बाह्य सांभाळलं, माझ्या कुटुंबाची काळजी घेतली, माझ्या प्रपंचाची काळजी घेतली, मुलांच्या शिक्षणाची सोय केली. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. योगक्षेम त्याचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. तुका म्हणे विश्वास नाही ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्या देहभाव वासना असं सगळं योग्य ते सांभाळत अंती आपल्यापाशी घेऊन जाणारा असा माझा हा विठोबा आहे, त्याचा कसा प्रेमभाव आहे. आपणच देव, आपणच गुरु होऊन राहिलेला आहे. मागं पुढं मला तो सांभाळतो, आणि काही आघात झाले तर त्याचं तो निवारणही करतो. योगक्षेम त्याचे जाणे जडभारी, भक्ताचं योगक्षेम तो पुरवतो, याच्याबद्दल तर काहीच शंका नाही. मी जेव्हा रिटायर झालो म्हणजे VRS घेतली, तेव्हा माझा मोठा मुलगा 10वीच्या वर्गामध्ये जूनमध्ये शिकत होता, 10वी झालेला नव्हता, आणि धाकटा मुलगा 8वीमध्ये होता. तो मोठा धाडसी निर्णय होता. माझा प्रपंच माझ्या विठोबांनीच सांभाळला. मला 4,200 रुपये एवढी पेन्शन तेव्हा मिळायला सुरुवात झालेली होती. मंदार जे म्हणतो की भीतीरहित किंवा धाडसी असं जीवन माझ्या वडिलांचं मी पाहिलेलं आहे. मी आयुष्यात प्रत्येक वेळेला धाडस केलेलं आहे, चांगल्याकरता धाडस केलेलं आहे, आणि त्याच्यात काय होईल ते होईल अशा भूमिकेने उडी मारलेली आहे. पण माझ्या विठोबांनी माझा योगक्षेम चालवला हे नक्की आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याचा विश्वास नाही माझ्या या वचनावर, तर त्यांनी पुराणी विचारून पाहावं. म्हणजे पुराणातल्या वेगवेगळ्या भक्तांचा कसा योगक्षेम त्यांनी सांभाळला माझ्या विठोबांनी ते लक्षात येईल. तर मी असं म्हणेन की माझ्यासारख्या भक्तांकडे पाहावं, तो सांभाळतो कसा ते, त्याच्याकरता पुराणात कशाला जायला पाहिजे. अशा रीतीने हा मोठ्या प्रेमाचा असा कार्यक्रम संपन्न झाला. हा एका मोठ्या समुद्रातल्याच पाण्याची ओंजळ घेऊन समुद्राच्या पाण्यातच अर्घ्य जसं अर्पण करायचा, तसं आपल्या मोठ्या कुटुंबातून ओंजळभर पाणी घ्यावं तसं माझं कुटुंब लौकिक अर्थाने म्हणू तर त्यांना बाहेर काढावं आणि त्यांना परत मोठ्या विस्तारित गुरु संप्रदाय परिवारातलेच आहेत आणि तिथं अर्घ्य म्हणून अर्पण करावं. तशा भावनेनी मी हा माझा छोटासा लौकिक परिवार माझ्या मोठ्या गुरु परिवारामध्ये जसा आता काढलेला वेगळा दिसला तसा आता परत अर्पण करतो आहे. हरिओम तत्सत.
श्रीराम, आता आपली नेहमीची एक दोन मिनिटाची प्रार्थना होईल आणि मग हा कार्यक्रम संपन्न होईल. त्याच्यानंतर मग सद्भक्त गिरीश फाटक निवेदन करतील. ओम तत्सत् श्रीनारायणतो पुरुषोत्तम गुरुतो सिद्ध बुद्धतो स्कंद विनायक सविता पावकतो सविता पावकतो ब्रह्ममजतो यौवशक्तितो ईशुपिता प्रभुतो रुद्रविष्णुतो रामकृष्णतो रहेमताओतो वासुदेवगो विश्वरूपतो चिदानंद हरितो अद्वितीयतो अकाल निर्भय आत्मलिंग शिवतो आत्मलिंग शिवतो आत्मलिंग शिवतो ॐ तत्सत् श्री नारायणतो पुरुषोत्तम गुरुतो समस्त लोका सुखिनो भवन्तु समस्त लोका सुखिनो भवन्तु समस्त लोका सुखिनो भवन्तु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.
श्रीराम, काही निवेदन आहेत?